लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. तुम्ही ऐकता आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
यु नो, बेंचवर कोरणं किंवा वहीच्या मागच्या पानावर काहीतरी डोळे काढणं, ड्रॉइंग्स काढणं ही माझी पण सवय होती.
मी पुस्तकांचे किंवा कवी वगैरे असतात ना, त्यांना मी दाढी मिश्या किंवा त्यांना टोप्या, बरं ती टोपी काढल्यानंतर आणखीन वेगळं त्याला काय करता येईल असं नवनवीन मी त्याचे हे केलं. म्हणजे फायनली कोणी बघितलं ना की हा माणूस, म्हणजे तो माणसाचा नामोनेश पण नसायचा, त्याचा असं नसायचं माझं.
बरं, पण मला सांगा की तुमची ड्रॉइंगची कला कोणी ओळखली आणि कोणाला, म्हणजे घरात कोणाला तरी कळलं की बाबा तुम्ही खूप छान आर्टिस्ट होऊ शकता?
मी जसं म्हटलं तसं, जसा मी थोडासा इंट्रोवर्ट होत गेलो. इंट्रोवर्ट म्हणजे बेसिकली आय थिंक जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये जाता आणि जाता मग काहीतरी एक्सप्रेस करायला तुम्ही करता तसं ते झालं. ते आपोआप आलं, म्हणजे मी ते गोष्टी मग ते बघून काढायला लागलो, काही कल्पनेच्या गोष्टी काढायला लागलो.
किती असताना साधारणतः?
6वी पासून. आणि मग ते नंतर त्याची इंटेन्सिटी पण वाढत गेली. म्हणजे नंतर माझं असं असायचं की मी रात्री जागून वगैरे पर्यंत एखादं ड्रॉइंग करायचो. पोस्टर्स यायचे पहिले, फिल्मचे जे पोस्टर्स यायचे मला अजूनही आठवतं की त्यावेळेला मी ते दिवारचे पोस्टर्स तसेच्या तसे बघून असं रंगवायचो. तेव्हा माहिती पण नव्हतं की मी पोस्टरवरती कधीतरी असेल. आणि मग माझा चुलत भाऊ समीर कुलकर्णी म्हणून आहे, तो बँड्रा स्कूल ऑफ आर्टला गेलो. तिथे मला कळलं की अच्छा, याचं असं कॉलेज पण असतं. मग मी ठरवलं की नाही, मला आर्ट कॉलेजला जायचं. दॅट वॉज माय
टर्निंग
पॉईंट. मला असं आठवतं ते पूर्वी असं खेळण्याचं प्रोजेक्टर असं यायचं, ते हाताने हँडल फिरवायचं वगैरे असं ते प्रोजेक्टर असायचं. तर मला आय डोंट नो समहाव मला ते एक फॅसिनेशन होतं. म्हणजे आपण जसं फाळके सिनेमात फाळकेंनी बघितलं ते कसं त्यांना एक फॅसिनेशन आणि त्यांनी मग ते सोड. तसं ना त्या जेव्हा फिजिक्स वगैरे आम्हाला आलं तेव्हा त्या लेन्सेस ना मी ते असे बनवायचो. मी ऍक्च्युअली ते लेन्सेस बनवले होत्या मागन टॉर्च मारून अशा त्या फिल्म एक एक फिल्म असे करून अशा भिंतीवरती त्याचं हे पाडायचो मी. आणि मग भावाला सांगा निगेटिव्ह छोटे छोटे असे घ्यायचे आणि भावाला सांगायचं की तू पुढे ते लेन्स धर आणि हे कर. म्हणजे त्याच्या पुठ्ठ्यामध्ये त्या लेन्स घालायच्या, त्याला फक्त समोरून एक फक्त रिबिन असं काहीतरी असायचं आणि त्या लेन्स म्हणजे ती एकच अशी असायची आणि ती फक्त मागे पुढे करायची अशी मागे टॉर्च आणि ते भिंतीवर पाळायचो वगैरे असं असायचं. आणि ते आम्ही गपचूप अंधारात असं हे करून करायचो आणि मग कुठेतरी आमचं हे पकडलं गेलं आणि वडिलांना कळलं की हे असं काहीतरी आहे हे ना. मग ऍक्च्युली बाबांनी मला एक टास्क दिलं होतं की हे होमवर्क एवढं केलं तर मी तुला ते प्रोजेक्टर देईन. तर तेव्हा मग ते पत्र्याचं असं एक प्रोजेक्टर यायचं, सिम्पल प्रोजेक्टर होतं असं वगैरे. दॅट वॉज माय फर्स्ट अचीवमेंट वगैरे असं ते होतं. आणि मग तेव्हा असं सांगितलं होतं की नाही, आम्ही नसताना हात नाही लावायचा त्याला. पण आमचं कसलं, आम्ही आपलं चोरी करण्याची काय मजा येते ना ती.
How was you in studies?
I think I was good. I was not bad. पण मला नेहमीच, मी जसं म्हटलं तसं ना, एक डिस्कवरी करण्याची किंवा काहीतरी एक ऍडव्हेंचरस करण्याची एक सवय होती मला. आय कुड स्टेट बुक्स असं मला फार असं पुस्तक घेऊन. इनफॅक्ट मला कॉमिक्स खूप आवडायचे, अमर चित्रकथापासून ते
किशोर
चंपक या ऑल डिफरंट, ते मॅव्हरिक्स आणि ते सगळे लोथर आणि आचीज आणि सगळे आचीज तर नंतर आलं. आणि ते एक्सचेंज पण करायचो आम्ही मित्रांनी, चल तुला हे दिलं आणि नवीन कोणाकडे आलं का मग त्याच्या मोबदल्यात दुसऱ्यांनी दोन द्यायचे जुने कुठले तरी.
लायब्ररी
टाइम्स.
आणि कधी शाळेमध्ये पनिशमेंट मिळाली का?
खूप वेळा.
पण आई बाबाने कधी बोलवलं नाही असं शाळेमध्ये बघा जरा लक्ष द्या वगैरे?
बोलवलंय इनफॅक्ट. आणि आईच यायची. दोनदा झालंय असं. आम्ही स्काउट कॅम्पिंगला गेलो होतो तर मी आणि काही 4 मुलांनी आम्ही उतरून रात्री मुलं झोपलेली असताना टूथपेस्ट काढून त्या मुलांच्या चेहऱ्यावरती मिशा अशा काढून किंवा हे काढून किंवा असे टिळे काढून वगैरे काही लोकांचे असे भुवयावरती वगैरे असे लावले होते वगैरे असे सगळ्या असे
टूथपेस्ट
फ्लेवर आणि वेगवेगळे फ्लेवर. दुसऱ्या दिवशी ऍक्च्युअली टूथपेस्ट नव्हती दात घासायला मुलांकडे, म्हणजे एवढं
चांगलेच कुटणे केलेत. कॉलेजमध्ये तुम्ही जेव्हा गेलात 11वी 12वी तुम्ही कुठे केली?
नाही, मी इनफॅक्ट त्यावेळेला 10वीनंतरच जेजेला होतो. पण ऍक्च्युली त्यावेळेला काय झालं होतं की आजोबा खूप आजारी होते आणि ऑलमोस्ट ते गेले म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आणि ऍडमिशनची डेट निघून गेली होती जेजेमधली आणि मला जेजेमध्येच घ्यायची होती ऍडमिशन. इनफॅक्ट मी ते मॉडेल आर्ट म्हणून एक दादरच्या समोर आहे तिथे मी ऍडमिशन घेतली पण होती. आई म्हणाली की ठीक आहे ना, एक वर्ष काढवं. पण माझं तिथे मनच रमेना. मग मी तो वर्ष म्हटलं ठीक आहे, मग काही नाही, मी इंटिरियर डिझायनिंग केलं एक वर्ष सावसिद्धिकमध्ये. बट दॅट वॉज मोर ऑफ की आता ठीक आहे काहीतरी त्याच एरियामध्ये करायचं म्हणून ते केलं होतं. आणि मग पुढच्या वर्षी परत जे जेमध्ये ऍडमिशन घेऊन आणि मग मी
सुरुवात केली.
सुरुवात बजाते रहो.